नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। यापैकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं। मुंबईत आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेला त्यांनी संबोधित केलं। देशाच्या विविध भागात 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। भुसावळ वर्धा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला तसंच गोंदिया डोंगरागड चौथ्या मार्गिकेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्या आज मुंबईत 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करताना बोलत होत्या। कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला। या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं उत्तर द्यावं, असे आदेश मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं दिले। यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल देओरे आणि जॉन मर्टिनस यांना जाहीर झाला आहे। क्वांटम मेकॅनिक क्षेत्रातल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कारानं गौरवलं जाईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।